नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आनी पाणबुडी, आयएनएस वाक्षीर ह्या नौदलांच्या जहाजांचे उक्तावण करून राष्ट्राक समर्पित करतले. इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्रालयान भाशिनीचे एकीकरण करून महाकुंभान तंत्रीक आदार दिला. सिंगापुराचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षणमुगरत्नम भारताच्या 5 दिसांच्या भोंवडेर नवी दिल्लीत पावले. भारतीय हवामान खात्यान आयज पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आनी अस्तंत उत्तर प्रदेशान वीज पडपासयत गडगडाटाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आनी पाणबुडी, आयएनएस वाक्षीर ह्या नौदलाच्या जहाजांचे उक्तावण करून राष्ट्राक समर्पित करतले. P-15B गायडेड मिसायल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचे 4थे आनी निमाणे जहाज आयएनएस सुरत हे संवसारातले सगळ्यांत व्हडल्या आनी अत्याधुनीक विध्वंसक जहाजां मदीं आसा. आयएनएस निलगिरी हे P-15A स्टिल्थ फ्रिगेट प्रकल्प, पी स्कॉर्पिन प्रकल्पाची 6वी आनी निमाणी पाणबुडी आयएनएस वाक्षीर. संवसारातल्या सगळ्यांत बहुमुखी डिझेल विद्युत पाणबुडीतली ही एक आधुनीक विमान सुविधांनी सज्ज आशिल्ल्या निलगिरी आनी सुरत शारांनी दिसाच्या आनी रातच्या दोनी वेळार चेतक ALH सी किंग नव्यान हाडिल्ली MH-60R अशी जायती हॅलिकॉप्टरां चलोवंक मेळटात. ह्या जहाजांनी बायलां अधिकारी आनी खलाशींच्या मोठ्या प्रमाणात पुरकाक आदार दिवपा खातीर विशिष्ट रावपाची सुवाते आसा. तिनूय प्लॅटफॉर्मांची रचना आनी बांदावळ पुरायपणान माझागॉन डॉक शिपयार्ड बिल्डर्स लिमिटेड मुंबय हांगा केल्या. ह्या 3 नौदल झुजांक कमिशन केल्ल्यान संरक्षण उत्पादन आनी दर्यावेल्या सुरक्षा मळार संवसारीक फुडारी जावपाचे भारताचे सपन आसा. उपरांत प्रधानमंत्री नवी मुंबयत श्री श्री राधा मदन मोहनजी देवळाचे उक्तावण करतले. इस्कॉन प्रकल्प आशिल्ले हे देवूळ 9 एकर वाठारांत पातळां आनी तातूंत वैदीक प्रशिक्षण केंद्र प्रस्तावीत संग्रहालयान आस्पावीत आसा. प्रयागराजान महाकुंभ चालू आसा. काल मकर संक्रांती अमृत स्नान निमतान त्रिवेणी संगमान 3,50,00,000 वयर भक्त आनी यात्रेकरूंनी पवित्र बुट्टी घेतली. इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्रालयान बहुभाशी सुलभताये खातीर भाशिनीचे एकीकरण करून महाकुंभान तंत्रीक आदार दिला अशें कळयलां. सिंगापुराचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षणमुगरत्नम भारताक 5 दिसांच्या राज्य भोंवडे खातीर नवी दिल्लीत पावले. वाणिज्य आनी उद्देग राज्यमंत्री जितीन प्रसादा हांणी काल राती विमानतळार तांकां येवकार दिलो. राष्ट्राध्यक्ष थर्मन वांगडा मंत्री, संसद वांगडी, अधिकारी आनी उच्च पांवड्यावेलो शिष्टमंडळ हांचो आस्पाव आशिल्लो. सिंगापुराचे अध्यक्ष म्हणून तांची ही पयली भारत भेट. राष्ट्राध्यक्ष थर्मन हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तांच्या वांगडा बसका घेतले. तशेंच विदेश वेव्हार मंत्री डॉ S.जयशंकर आनी हेर जायते भारतीय मानेस्त राष्ट्राध्यक्ष थर्मनांची भेट घेतले. उपराष्ट्रपती जगदीप धनकर आयज छत्तीसगडांतल्या बिलासपुरांत गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या 11व्या दिक्षांत सुवाळ्याक हाजीर रावपाचे आसात. दनपरा 3 ते 4 मेरेन हो सुवाळो जातलो. ह्या निमतान राज्यपाल रमेन डेका आनी मुखेलमंत्री विष्णुदेव साई हाजीर आसतले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी डिजिटल पर्सनल डेटा संरक्षण चौकटी विशीं सरकाराची पद्दत उक्तायल्या. कायदो आनी नेम विकसीत जावंक दिवप हो सरकाराचो मुखेल हेत अशें तांणी सांगलें. डिजिटल वैयक्तीक डेटा संरक्षण नेमाच्या मसुद्याचेर 2025 विशीं सरकारी अधिकाऱ्यांचे आनी उद्देग धंद्याचे सल्लागार बसकेचे अध्यक्षपद सांबाळून तांणी डिजिटल वैयक्तीक डेटा संरक्षण कायदो 2023 आनी मसुदो नेम 2025 हांचो विचार करपाची गरज आसा हाचेर भर दिलो. ह्यो खबरो तुमी पणजी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. फाटल्या 10 वर्सांचे बरे शासन 10 मुळाव्या तत्वांचेर आदारिल्ले आसा अशें केंद्रीय वाणिज्य मंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी पियुष गोयल हांणी सांगलां. चेन्नयतल्या एका कार्यावळींत मुखेल भाशण दितना तांणी सांगलें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निर्णयाच्या फुडारपणाखाला मुळा कारणांचे विश्लेशण, परिणाम प्रधान कृती कायद्याचे राज्य आणि पारदर्शकता वेळाप्रमाण अंमलबजावणी मुद्द्यांक प्राधान्य दिवप जापसालदारकी आणि देखरेख तंत्रज्ञान आपणावप अभिनव अर्थीकरण आणि सगळ्या भागधारकांवांगडा भागीदारी हांच्या अंतर्गत वावुरता जागतिक सिनेमाची परब मनोवपी आणि महाराष्ट्रातल्या मराठावाडा वाठारांतल्या चित्रपट मोगी खातीर एक आगळोच मंच दिवपी धावो अजंता वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयज सुरू जाता. ह्या कार्यावळीचे उक्तावण माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू करतले. तशेंच भारतीय सिनेमातल्या उत्पादात्मक योगदानाची वळख करून दिवपी नामनेची चित्रपट व्यक्ती पद्मभूषण साई परंजपे हांका पुरस्कार भेटयतले. उक्तावणा उपरांत सिनेमा लिटल जाफना हो फ्रेंच आणि तमिळ भाषेचो व्हड प्रशस्ती मेळिल्लो सिनेमा रातच्या 9 वरांचेर दाखयतले. संवसारभरांतले उत्कृष्ट चित्रपट ह्या वाठारांतल्या प्रेक्षकां मेरेन पावून एक समृद्ध करपी सिनेमा अणभव दिवपाचे उतर ह्या महोत्सवान दिला. तेलंगणा राज्यांतल्या हळदी शेतकारांचे सपन बऱ्याच काळासावन साकार झाला आणि काल निजामाबादान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी राष्ट्रीय हळद मंडळाचे उक्तावण केले. आभासी रितीन तांणी मंडळ उत्पादकता सुधारप श्रेष्ठ जाती विकसित करप आणि गोल्डन स्पायसाची नियात वाढोवपाचेर लक्ष केंद्रीत करतले हाचेर भर दिलो. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हळदीची लागवड करपाची अफाट संभाव्यताय उक्तायतना मंत्री गोयल हांनी ह्या उपक्रमाक लागून हळदी शेतकारांचे कल्याण वाढोवपाक आणि तांकां लक्ष आधार आणि मुळावी बांदावळ मेळटली असे सांगले. राष्ट्रीय हळद मंडळ तयार करपाची घोषणा सुरवेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी 2023 वर्सा तेलंगणांत जाल्ले भौशीक बसके वेळार केल्ली. फाटल्या दशकांत निजामाबाद हळदीचे दर सरासरी 6,000 रुपया दर क्विंटलाक आशिल्ले, पूण 2024 वर्सा दर क्विंटलाक 18,000 रुपया मेरेन दर सगळ्यांत चड वाडले. फाटल्या वर्सा एप्रील ते ऑक्टोबर ह्या काळांत देशांत कोळशाची आयात 3% देवली, जी फाटल्या वर्साच्या ह्याच काळांत 15.4 कोटी टन वयर आशिल्ली, ती 14.9 कोटी टन वयर जाल्या. कोळसो मंत्रालयान सांगले की भारताच्या नेटान वाढपी अर्थव्यवस्थेक आधार दिवपाक भारताच्या कोळसो क्षेत्राची महत्वाची भूमिका आसा. मंत्रालयान सांगले की देशांतल्या साठ्यांतल्यान कोळशाची मागणी पुराय करपाक देशाक अंतर आसा, खास करून कोकिंग कोळसो आणि उच्च दर्जाच्या थर्मल कोळशा खातीर फावो त्या प्रमाणात मेळना. ताका लागून तिघ्या उत्पादन सारख्या गंभीर उद्देगांक आधार दिवपा खातीर कोळशाची आयात करप गरजेचे आसा. मंत्रालयान सांगले की सरकार देशी उत्पादन वाढोवपा खातीर आणि कोळशाची स्थिर पुरवण सुनिश्चित करपा खातीर जायते रणनीती उपाय चालीक लावपाचे काम चालूच दवरता. ह्या यत्नांचे हेतू भारताचे कोळशाच्या आयातीचेर आधारून रावप उणे करपाचो न्हय, तर देशाची उर्जा सुरक्षा घटमूट करपाचोय आसा. भारतीय हवामान खात्यान आयज पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली आणि अस्तंत उत्तर प्रदेशात वीज पडपा वांगडा गडगडाटाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडले 2 दीस उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पाऊस वा बर्फ पडपाचो अदमास उक्तायला. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण पंजाब, हरयाणा, बिहार, झारखंड, ओडिशा, अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि देशांतल्या ईशान्य वाठारांनी आयज राती आणि सकाळी दाट धुके जावपाची शक्यताय आसा. फुडल्या 3 दिसांत मध्य भारत आणि महाराष्ट्रात उण्यात उणे तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस वाढपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान नुस्तेमारांक आयज मन्नाराच्या वाठारांत आणि लागसाच्या कोमोरीन वाठारांत वचचे न्हय असो सल्लो दिला. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि पाणबुडी, आयएनएस बाक्षीर या नौदलांच्या जहाजांचे उक्तावण करून राष्ट्राक समर्पित करतले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान भाषिणीचे एकीकरण करून महाकुंभात तंत्रीक आधार दिला. सिंगापुराचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षणमुगरत्नम भारताच्या 5 दिसांच्या भोंवडेर नवी दिल्लीत पावले. भारतीय हवामान खात्यान आयज पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली आणि अस्तंत उत्तर प्रदेशात वीज पडपासयत गडगडाटाचो अदमास उक्तायला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. खबरां विभागाच्या मुखेवेली राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6 वरां सावन 30 मिनटांचेर आयकूंक मेळटलें. नमस्कार.